तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अशोक सराफ. तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत. बजाते रहो ऍक्शन.
आपली एक ओळख निर्माण झाल्यानंतर जेव्हा लोक येऊन भेटतात तेव्हा तर वेगळंच कमालीचंच दिनं ते विलक्षण आकर्षण असतं त्याचं. तर ते कधी झालं तुमच्या सोबत?
पांडू हलदरपासूनच. मला सॉलिड एक मोठा क्षण आठवतो की पांडू हलदरचा प्रीमियर कोहिनूर थिएटरमध्ये, त्यावेळेचा कोहिनूर आता नक्षत्र, 6 शो होता. मी प्रीमियरला गेलो, हाऊसफुल थिएटर. मी आत गेलो, सरळ चालत गेलो आतमध्ये, कुत्र्याने सुद्धा माझ्याकडे बघितलं नाही. माझा आता सेकंड रोल पिक्चरमधला. पिक्चर लागलं, पिक्चर संपला आणि बाहेर पडताना जाताना मला मुश्किल झाली. 3 तासासंबंध रूप बदलून गेलं.
म्हणजे लोकांचं एका रात्रीत जे काही आयुष्य बदलतं ते तुमचं 3 तासात बदललं. तर
बदललं सगळं.
किसी ने कहा है कि मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे. और ऐसा ही हुआ अशोक जी के साथ. आणि मग बॉलिवूड मधल्या कुठल्या लेजेंडरी ऍक्टरनी अशोक जींना कॉम्प्लिमेंट दिलं की त्यांना शब्दच फुटेना, विश्वासच बसेना. ऐका हा इंटरेस्टिंग किस्सा माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत इन अ वाईल ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम. बजाते रहो
लाईट्स कॅमेरा ऍक्शन.